चीनीमंडी.com पॉडकास्ट।
वीसी डेली शुगर मार्केट अपडेट, शनिवार 2 मे 2020। डोमेस्टिक मार्केट, देशभर बाजार स्थिर राहिला। महाराष्ट्र S30 साखरेचा व्यापार 3040 रुपये ते 3100 रुपये प्रति क्विंटल राहिला। दक्षिण कर्नाटक S30 साखरेचा व्यापार 3280 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3350 रुपये प्रति क्विंटल राहिला। उत्तर प्रदेशमध्ये M30चा व्यापार 3100 रुपये ते 3130 रुपये होता। गुजरातमध्ये S30चा व्यापार 3150 रुपये राहिला, तर M30चा व्यापार 3200 रुपये ते 3220 रुपये राहिला। तमिळनाडूमध्ये S30चा व्यापार 3300 रुपये ते 3400 रुपये होता, तर M30चा व्यापार 3350 रुपये ते 3400 रुपये राहिला।